प्रार्थना करूया. हे आमच्या महान देवा, खरंच आम्हाला तुझं वचन एका कोरड्या रीतीने अभ्यासांचं नाही, पण तुझ्या वचनाचा हेतू हा आहे की आमच्या हृदय तुझ्यासमोर टेकले जावं आणि देवापा आमचं आराधना म्हणजे जीवन देवापा, जसं पाऊल विविध ठिकाणी तुझं गौरव करत देवापा तो संपवतो, तसं देवापा आम्हाला पण तुझ्या गौरवात तुझ्या स्तुतीमध्ये देवापा आमचं पूर्ण सर्वस्व त्या दिशेने जाऊ द्यायचं, म्हणून आमच्यावर दया आणि कृपा कर. तुझं वचन खोलवर जाऊ दे, आम्हाला तुझं सत्य उलगडून सांगील. आणि विनंती येशू ख्रिस्ताच्या गोड जीवन नावात मागतो, म्हणून तू आहे. तर आपण पाहिलं मागच्या वेळेस की सारांश काढला आपण, फार महत्त्वाची स्टेप आपण केली की ह्या पुस्तकाचा आशय किंवा हे हेतू हा आहे की ख्रिस्त परमोच्च आहे, सर्वोच्च आहे. त्याच्या गुणांमध्ये, त्याच्या तारण कार्यामध्ये आपल्याला समेट घडवणारा, ह्या सगळ्या गोष्टीमध्ये त्याला प्राधान्य मिळावं ही देवाची इच्छा आहे. तो पुरेसा आहे आपल्यासाठी आणि आपण आपलं जीवन ख्रिस्तामध्येच जगायला पाहिजे, दुसऱ्या मानवी बुद्धीमध्ये नव्हे किंवा मानवी देहदंडामध्ये किंवा स्वतःला बदलण्यामध्ये स्वतःच्या शक्तीने किंवा शब्दात नव्हे, वेगळे वेगळे गोष्टी पाळून ते होत नाही, पण ख्रिस्ताच्या पुनरुत्थित सामर्थ्यात मग आपण हे जीवन संपवायला पाहिजे. हा पुस्तकाचा हेतू आहे. आणि ते मनात असताना स्टार्टिंगचं आपण काही गोष्टी पाहिल्या सुरुवातीच्या की पाऊल कुणाला लिहित आहे की कलसे येथील पवित्र जनास तो लिहित आहे. आता कलसे हे शहर काही काळासाठी नावाजलेलं होतं, पण आता काय झालेलं होतं त्या काळामध्ये की जो बिझनेसचा जो रस्ता होता, आता त्यांच्या शहरापासून दुसरं शहर जे आहे लावदेसिया, त्या शहरातून मग त्यांनी तो रस्ता काढला, म्हणून हे शहर जे आहे ते प्रसिद्धीमध्ये कमी कमी होत गेलं. तरी पाऊल त्यांना काय म्हणत आहे, ख्रिस्तामध्ये तुम्ही संतगण आहात. पाऊलाची त्यांची ओळख नव्हती, पण पाऊलाला रिपोर्ट आला होता की ह्यांनी खरा विश्वास ठेवलेला आहे. आता बरेचसे लोक आपलं पण अँग्लिकन ह्याच्या बॅकग्राऊंडमधले असल्यामुळं आपल्याला वाटतं की सगळेच संतगण नाही आहेत, म्हणून काही लोकांनी जे फार मोठं काहीतरी हासिल केलं आहे त्यांच्या जीवनाद्वारे त्यांना संतगण म्हणू शकतो आपण. आजही बरेचसे लोकांची तशी धोरणं आहे, पण ह्या वचनावरून आपल्याला काय शिकायला भेटतं? इथं पाऊल काय म्हणतोय पहिल्या स्टार्टिंगला की कलसे येथील पवित्र जनास, म्हणजे ख्रिस्तातील विश्वास ठेवणाऱ्या बंधूस, बरोबर. संतगण म्हणजे पवित्रगण, त्यांना वेगळं केलेलं आहे ख्रिस्तामध्ये. आपलं स्थान काय, आपण वेगळे केलेले लोक आहोत. तुम्हाला आठवतं जुन्या करारामध्ये देवाची इच्छा होती की हे इस्रायल राष्ट्र हे वेगळं असावं आणि ते हे सगळं पाळतील. ते म्हटले आम्ही पाळू, आणि मग देव म्हटला की मग तुमचं वेगळं जीवन पाहून हे आजूबाजूचे देश काय आहेत तुमच्याकडं की तुमचा देव असा वेगळा आहे तरी कोण. पण इस्रायल काय आहे अपयशी ठरला. आणि नव्या करारामध्ये आता देव आपल्याला हृदयापासून वेगळं करतो, हृदयामध्ये ख्रिस्ताचं कार्य होतं आणि मग आपलं जीवन पण बदलायला लागतं. तर स्थानिक रीतीने आपण संतगण, बरेचसे आपले प्रॉब्लेम असतात, समस्या असतात, आध्यात्मिक वगैरे वगैरे वगैरे, पण करिंथ येथील मंडळीला पण तो म्हणतोय संतगण, करिंथ येथील संतगण. तर पोझिशनली आपलं कॉलिंग, आपलं नाव जे आहे संतगण आहे, वेगळे केलेले म्हणजे देवासाठी, आणि मग आपण त्या नावाप्रमाणे ख्रिस्ताच्या सामर्थ्यात चालायला पण पाहिजे. निवडलेले, व्हेरी गुड. तर त्यांना विश्वासू असं म्हणत आहे, विश्वास ठेवणारा. आणि तो म्हणतोय की मी प्रेषित आहे पाऊल आणि मी हे लिहित आहे. आणि मग त्यांना म्हणत आहे दुसऱ्या वचनात की देव आपला पिता यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. आता त्या काळामध्ये ते नाव लिहायचं त्यांच्या पत्रामध्ये, जगिक पत्रामध्ये त्या काळामध्ये व्यक्तीचं नाव असायचं आणि मग ते म्हणायचे की दैवतांची दैवतांची आशीर्वाद तुमच्यावर असो, असं त्यांच्या इच्छा त्या लोकांसाठी प्रकट करायची. पण ख्रिस्ती पत्रांमध्ये आता हे विविधता आणि विशेषता अशी आहे की दुसरं वचन असं यायला लागलं की देव आपला पिता यांच्यापासून तुम्हाला कृपा व शांती असो. तर आता कृपा ह्या शब्दाचा अर्थ काय, कृपा ह्या शब्दाचा अर्थ काय,
दया कृपाने दया व्याख्या सांगितली होती. कृपा ज्यासाठी आपण लायक आहोत ते आपल्याला न मिळता
ती दया झाली. आपली लायकी न्यायाची होती.
आता आपण हे पण म्हणू शकतो ब्रदर, मी सहावा वर्ग शिकत आहोत आणि एक मागणं केलं मला पास केलं आणि माझ्या कृपा करून फेल झालो तर कसं तरी पास करून
बरोबर
टाकलं म्हणजे लायकी नव्हती पास व्हायला पास केलं.
आपल्याकडे ती कोणती अशी चांगली गोष्ट नाही त्याच्यामुळे आपण काहीतरी
चांगली कोणतरी
बरोबर लायकी नसताना. तर एक उदाहरण मी तुम्हाला देतो, तुम्ही कदाचित यूज करू शकता. की एक देवाचा सेवक होता आणि असं व्हायला नाही पाहिजे पण अमेरिके देशामध्ये तो फार प्रसिद्ध होता आणि तिकडं फार कडक असतात नियम. तर त्याची कार तो ते नियमित वेगाच्या बाहेर तो चालवत होता. पोलिसांनी मग त्याला पकडलं आणि मग तिकडं ते हे देतात फाय तिकीट देतात आणि तुम्हाला तिथं भरता नाही आली तर मग तुम्हाला कोर्टमध्ये बोलवतात. तर मग तो तिकडं गेला कोर्टमध्ये आणि मग तिकडं समोर पेश झाला आणि म्हटला की होय मी तसं केलेलं आहे मी लायक आहे. मग पण त्या जजनी त्याला निरखून पाहिलं आणि ओळखला अरे हा तर तो त्या काळात नाही का चांगला सुवार्थी होता. म्हटलं की तुझं नाव असं असं आहे का? तो म्हटला हा बोय. तो म्हटला अरे मी तुझे फार मेसेजेस वगैरे ऐकलेले आहेत आणि काय करतो तुझ्यावर मी दया करतो आणि तो म्हणतो की तुझा दंड जो आहे मी माझ्या खिशातून भरतो आणि तुला दंड होणार नाही. तर ती कृपा झाली का दया झाली? त्याचा दंड जो येणार होता तो नाही आला.
दंड जो
येणार होता तो नाही आला
ती
दया झाली बरोबर. आणि मग तो जज काय म्हटला माहितीये का त्याला? ठीक आहे आता दुपारची वेळ झाली माझा पण ब्रेक झालेला आहे दुपारचा, चल आता मी तुला 5-स्टार हॉटेलमध्ये माझ्या पैशांनी आता जेवायला पण घालणार आहे. मग ती काय झाली? कृपा का दया?
कृपा.
ती कृपा झाली कारण ह्यानी गुन्हा केलाय ते गुन्हा माफ करायला दया झाली आणि त्याच्या पलीकडे जाऊन काय झालेलं आहे त्याची लायकी नसताना त्या माणसाची त्याच्यावर दया झाली. पण तरी हे उदाहरण जे आहे ते परिपूर्ण नाही. का? कारण ह्या जजनी त्या व्यक्तीचं महत्व पाहिलं आणि मग त्याच्यावर कृपा केली की हा नावाजलेला सुवार्थिक आहे ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं आहे. पण बायबलप्रमाणे काय फरक आहे? आपल्यामध्ये काय चांगलं होतं का कृपा करण्यासारखं? काहीच नाही. बायबल सांगते नीतिमान एकही नाही कोणही नाही, कोणही खऱ्या अर्थाने देवाचा शोक करत नाही. आपली धार्मिकता ही घाणेरड्या चिन्हांसारखी आहे आणि तरी देखील देवाने ख्रिस्तामध्ये ही कृपा केलेली आहे. म्हणून पाऊल जो आहे रोमकरास पत्रामध्ये 3 आणि 4 ह्याच्यामध्ये तो लिहितो की आपल्यासाठी ख्रिस्ताला उघड उघड प्रायश्चित्त म्हणून देवाने दिलं आणि आपल्याला नीतिमान गणलेला आहे. आणि मग 5व्या अध्यायामध्ये म्हणतो की ह्याच्यामुळं ख्रिस्तामुळं आता आपल्याला कृपेत देवाने स्थान दिलेलं आहे. मूळ भाषेमध्ये कृपेमध्ये असं हे खांबाला कसं गाडतात तसा आता देवाच्या कृपेमध्ये गाडलेला आहे. जुन्या करारातून एक मन होती ती म्हणजे देवाचं खेसेद प्रेम मूळ भाषेमध्ये. आणि ते खेसेद प्रेम म्हणजे विश्वासू राहणारं प्रेम. आणि देवाने इस्रायलवर तसंच केलं. इस्रायलने किती वेळेस देवाला सोडलेलं होतं पण देवाने ते खेसेद जे प्रेम आहे त्याचं विश्वासू प्रेम रोग निवारण करणारं दया करून कृपा देणारं असं जे प्रेम आहे ते त्याच्या लोकांवर ठेवलं. आणि इस्रायल वंश तर गेला बाकीचे 10 वंश पण यहुद्या वंशासंगती त्याचा करार त्यांनी सोडलेला नाही. तर आता नव्या करारामध्ये ख्रिस्तामध्ये आपल्याला लायकी नसताना ते स्थान मिळतं. देवाची काय म्हणतात फेवर इंग्लिशमध्ये, देवाचं मुख आता आपल्यावर हमेशासाठी प्रसन्न. कधीकधी आपल्याला वाटत नाही की त्याचं मुख माझ्यावर प्रसन्न नाही आहे म्हणून मग आपण कर्माद्वारे परत त्याचं मुख प्रसन्न करू इच्छितो. कधी कधी इथं पण ते तसाच मोह झाला असा कलसीमध्ये, नाही मी अजून देहदंड केला तर अजून त्याचं मुख माझ्यासमोर मी बिफच आता सोडून देतो बाबा 1 महिना बिफच सोडून देतो. मग देव म्हणाल किती स्पिरिच्युअल. आणि मग पण इफिसमध्ये काय लिहिले ही हॅज ॲक्सेप्टेड अस इन द बिलीवर म्हणजे त्याच्या प्रियकरामध्ये आपल्याला त्याने स्वीकारलेलं आहे म्हणजे झालेली घटना. तर बीफ सोडण्याने किंवा खाण्याने मी जास्त जवळ आणि लांब जात नाही. आता कृपेचं फाउंडेशन काय आहे? ख्रिस्त. ख्रिस्ताचं कार्य, ख्रिस्ताने जे काय माझ्यासाठी केलं त्याच्यावर मी पश्चातापी भरोसा ठेवलेला आहे, विश्वास ठेवलेला आहे. तर त्याच्यामुळं मला हे सगळे आशीर्वाद मिळतात, त्याला म्हणतात कृपा. तर कृपा व शांती असो. जिथं जिथं कृपा झालेली आहे, देवाचं मुख आपल्या ख्रिस्ताद्वारे प्रसन्न झालेलं आहे, तिथं शांती निर्माण होते, देवाची शालोम शांती. जरी आपल्या अवतीभोवती बऱ्याचशा गडबडी चाललेल्या आहेत, पण आपलं हृदय जे आहे जितकं आपण सुवार्थेवर मनन करू तितकं स्थिर होतं, त्याला म्हणतात देवाची शालोम शांती. आणि ही शांती आत्ता हृदयामध्ये विश्वासणाऱ्याची आलेली आहे जीवनामध्ये, पण एका दिवशी वास्तविक ह्या पृथ्वीवर येणार आहे. मग आता तुम्ही बघा, तुम्ही मला सांगा, 3 ते 8 वचन थोडस तुम्ही मनन करा त्याच्यावर. पाच मिनिट घ्या आणि काय निरीक्षण तुम्हाला करता येईल किंवा आपल्या पूर्ण पुस्तकाच्या हेतूमध्ये हे कसं बसतं, हे वचनं कसे बसतात, असं काय इथं पाऊल सांगू इच्छितो.
3 ते 8 पर्यंत
तुम्हाला काय वाटतं पाऊल इथं काय करत आहे? लक्षात ठेवा, हा पाऊलाने उपकार स्तुती करत आहे. पेनकुल एनिवेज उपकार स्तुती करत आहे आणि कुणाची उपकार स्तुती करत आहे? देव. बरोबर बरोबर, त्यांना तो सांगत आहे की मी तुमच्याबद्दल उपकार स्तुती करत आहे. आणि कुणाला हे उपकार देत आहेस किंवा स्तुती कुणाला देत आहे? देवाला. का बरं? आता या कलसही लोकांनी विश्वास ठेवलेला आहे, त्यांच्या जीवनात प्रीती आढळते, त्यांना आशा आहे, मग देवाला का उपकार स्तुती द्यायची? मग त्यांची उपकार स्तुती मारायला पाहिजे ना. मग देवाला देवाची का उपकार स्तुती मानताय? कारण स्टार्टिंग मध्ये तो काय म्हणतोय की आम्ही देवाची उपकार स्तुती करतो. तिसऱ्या आणि चौथ्या
तोही उपकार स्तुती करत आहे. त्यांनी करायला पाहिजे उपकार स्तुती. फोन करत आहे की तुमच्यासाठी देवाने राखून ठेवलेले जागा आहे त्याबद्दल मी देवाची उपकार स्तुती करतो.
हा, तर माझा थिओलॉजिकल असा प्रश्न आहे की ह्यांच्यामध्ये सगळं काय आढळते, ह्यांना मिळालेलं आहे वगैरे वगैरे, पण मग देवाची स्तुती का करायची? तारण कुणापासून आहे? देवापासून आहे. आणि तुम्ही ह्याचा जर का एका वाक्यात जर का कुणाला तरी तुम्हाला सारांश करून सांगायचं तर कसं सांगणार? ह्या वचनांमध्ये काय चाललेलं आहे? 3 ते 8 मुख्य क्रियेचा शब्द उपकार स्तुती आहे बरोबर, पण कशाबद्दल? जरा थोडस त्याचं विश्लेषण करून आपण सांगू शकतो का की पाऊल देवाची ह्या बद्दल उपकार स्तुती करत आहे?
कारण तो म्हणतो या ठिकाणी तुमची प्रीती पण एकमेकावर आहे, त्याबद्दल मी उपकार स्तुती करतो. तुमच्यासाठी जागा पण देवाने राखून ठेवलेली आहे त्याबद्दल मी उपकार स्तुती करतो. आणि तुमचा विश्वास पण आहे
बरोबर. आता पहिलं काय येतं?
विश्वास.
पहिलं विश्वास येतो. आणि विश्वास एकटा येतो का काहीतरी उत्पन्न करतो? आपला जो विश्वास आहे तो क्रियेविना व्यर्थ आहे. पण बायबल तर म्हणतं तारण हे कृपेने विश्वासाचे द्वारे झालेलं आहे. कृपेमध्ये क्रिया थोडी येते. मी तुम्हाला हे करायचा प्रयत्न करत आहे.
कृपेमध्ये क्रिया आहे.
कृपेमध्ये क्रिया आहे
विश्वास ही क्रिया झाली.
विश्वास ही क्रिया.
विश्वास ठेवणं आपण
पण मग इथं लिहिलंय की काय देवाची बढाई व्हावी मनुष्याची नव्हे तुमच्या कर्माद्वारे नव्हे. बरोबर. हा काउन्सिलिंगचा प्रश्न आपल्या जीवनात येणार कदाचित आपल्या मनामध्ये पण आहे. तर हे कसं आता एकाच लेखकाने म्हणजे पवित्र आत्म्याने ह्या 40 लेखकांचा उपयोग केलेला आहे स्टार्टिंग टू एंड देवाला माहित.
एका शब्द एका याच्यावर भर दिलेले आहे तीन चार मध्ये ख्रिस्त येशू मध्ये तुमचा विश्वास.
बरोबर. तर हा विश्वास कुणाकडे पाहत आहे? स्वतःकडे पाहत आहे का दुसऱ्या कुणाकडे का पाहत आहे?
ख्रिस्त येशू मधील विश्वास हा पौलाला बघितलेला आहे त्यांचा.
बरोबर. किंवा रिपोर्ट आलेला आहे त्याला.
रिपोर्ट आलेला म्हणजे तुमचा ख्रिस्त येशू मधील विश्वास काय आहे ते त्यामध्ये त्यामध्ये क्रिया दिसते त्यांना ते एकमेकांवर प्रतिक्रिया.
बरोबर.
येशून म्हटलं की जसे तुम्ही माझ्या तसे तुम्ही इतरांवर काय करा
सकाळी आपण आहे.
आणि पौलाला मला वाटतं हे आढळून आलेलं आहे की ख्रिस्तामध्ये त्यांचा विश्वास होता या विश्वासाने त्यांना जी प्रीती दिसली याच्यामध्ये त्याची कृती करण्यास केली त्याने म्हणजे ऍक्शन केली. जर विश्वास ठेवला असता त्यांनी जर एकमेकांवर प्रीती केली ना तर सगळं व्यर्थ झालं असं.
बरोबर. तर इथं आपल्याला तीन गोष्टी दिसत आहेत विश्वास प्रीती आणि जी आशा तुमच्यासाठी राखून ठेवली आणि ती आशा कशी आली सुवार्तेद्वारे आलेली आणि सुवार्ता सगळीकडे फळ देत आहे. बरोबर. तर ह्या तीन गोष्टीबद्दल पाऊल उपहार स्तुती करत आहे आणि त्याचा स्रोत कसा आला तर सुवार्तेद्वारे आलेला आहे फळ सगळीकडे वृंदिंगत होत आहे आणि त्यांना एक चांगला सेवक पण मिळालेला आहे. तर पाऊलाने आता त्यांची भेट कधी घेतलेली नाही पण पाऊल बघा स्टार्टिंग कसं करत आहे डायरेक्ट लेक्चर करत आहे का त्यांना यो तुम्ही असं काय यांना येऊ देताय चर्चमध्ये त्यांना येऊ देताय. इथून आपल्याला काय शिकायला पाहिजे मिळतं की पाऊलाची वृत्ती कशी होती सतत उपकार स्तुतीची वृत्ती होती त्या ह्याच्याने तो स्टार्ट करत आहे. कारण सत्य शेवटी जे काही फळ जिथं कुठं आहे ते कुणी उत्पन्न केलेलं आहे. सत्य शेवटी देव फळ देणारा तर देवच आहे. तर पहिली गोष्ट म्हणजे देवाकडे बघून तो उपकार स्तुती करत आहे. मग आपल्या पण जीवनामध्ये आपल्या पण काउन्सिलिंगमध्ये कधी कधी आपण फार निराश होतो सेवेमध्ये इथं तिथं 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 सगळे प्रॉब्लेम दिसतात आपल्याला. पण अशी जर का वृत्ती आपण ठेवली की अरे ॲक्च्युली जे काही ऑलरेडी देवाने दिलेलं आहे त्याबद्दल मी उपकार स्तुती करायला पाहिजे. जे मेंबर वाढत नाही किंवा नुसतं येऊन बेंच गरम करून चाललेले आहेत त्याने आपण निराश व्हायचा मोह आहे. पण जेव्हा आपण पाहत राहतो की काही लोकांच्या हृदयात खरंच देवाने कार्य केलेलं आहे ते वाढत आहेत ते अजूनही जगून सेवेचा हातभार लावू इच्छित आहेत मंडळीमध्ये प्रीती करत आहेत भेटीगाठी देत आहेत मग हे पाहून काय करायला पाहिजे आपण आनंदाने उपकार स्तुती करायला पाहिजे.
आणि मला वाटतं माझ्या मध्ये या ठिकाणी जो विश्वास त्यांनी ठेवलेला आहे पौलाला हे पण सांगायचं आहे की माझ्यामुळे तुम्ही विश्वास ठेवला माझ्यामुळे तुम्ही विश्वास ठेवला किंवा माझ्यामध्ये ताकद होती किंवा प्रभावी रीतीने बोललो किंवा प्रभावी रीतीने सुवार्थ सांगितली किंवा प्रभावी रीतीने मी प्रार्थना केली म्हणजे मी प्रभावी रीतीने केलं म्हणून तुम्ही विश्वास ठेवला असं तेवढं त्याला सांगायचं नाही या
ठिकाणी.
त्याला एकच करायचं की देवावर ख्रिस्तावरील विश्वास पाहून त्याचा जो विश्वास आहे ख्रिस्तावर विश्वास पाहून त्याला अति आनंद होत आहे की जे देवाची निवड आहे असं म्हणू शकतो आपण की विश्वास हा देवामुळेच त्यांना मिळालेला.
बरोबर. बरोबर.
त्यामुळेच त्यांना विश्वास
मिळालेला. बरोबर. आता हा मुद्दा मनामध्ये धरून आता जर का आपण कलसईची मंडळी आहोत आपल्यामध्ये असे खोटे शिक्षक घुसू पाहत आहेत आपण डिस्टर्ब झालेलो आहे त्या ठिकाणी पत्र आलेलं आहे ह्या ब्रदरांद्वारे वेगळ्या वेगळ्या ब्रदरांनी पौलाने लिहिलेलं आहे आपल्यासाठी पत्र आणि त्याची स्टार्टिंग जर का आपण अशी ऐकली की आपले मन इथं जे काय चाललेलं आहे त्याच्यापासून तो आता कुठं लक्ष वेधत आहे आपल्याला की तुमची स्टार्टिंग ॲक्च्युली देवामध्ये योग्य झालेली आहे. काय लागतं मेन म्हणजे ख्रिस्ती जीवनाचा उगम कुठून होतो विश्वासाची ही धाव आहे. जो खरा विश्वास पास्टरांवर नव्हे तर ख्रिस्त येशूवर म्हणजे पास्टरांनी बरोबर ख्रिस्त येशू प्रगट केला तुम्हाला मसीहा येशू त्याचं जीवन, त्याचं मरण, आपल्या बदली मरण, पुनरुत्थान, हे सगळं योग्यपणे हँडल केल्यामुळे तुमचा भरोसा कुणावर, लोकांच्या वाकचातुर्यावर नव्हे तर कुणावर आलेला आहे? ख्रिस्त. म्हणजे तुमचं स्टार्टिंग योग्य झालेली आहे, तुम्ही डिस्टर्ब होऊ नका. आणि तेवढंच नव्हे तर तुमच्यामध्ये प्रीती पण दिसते, म्हणजे खरा विश्वास आहे, हा क्रियाशील विश्वास आहे. तर आता काही लोक कन्फ्यूज असतील ह्या विश्वास आणि प्रीतीमध्ये, तेव्हा मार्टिन लुथरने एक उदाहरण दिलं की जिथं 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 जे आहे वीज चमकते, काही सेकंडानंतर तिथं काय अपेक्षित आहे? पाऊस किंवा कडकडाट, जोरात ढुरून करून आवाज. जिथं जिथं वीज आपल्याला पाहायला मिळते तिथं तिथं काही सेकंडात आपण काय अपेक्षितो? तिथं आता आपल्याला आवाज ऐकू येणारच. तर जसं जसं जिथं जिथं खरा येशूवर विश्वास आहे, भरभराटीची सुवार्ता नाही पण खरं त्याचं वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त, जिथं जिथं तिथं लोकांनी भिस्त ठेवलेली आहे तिथं काय बाहेर पडणार? प्रीतीचं फळ बाहेर पडणार. कारण ख्रिस्ती जीवनाचं हेच आहे, फेथ वर्किंग थ्रू लव, म्हणजे विश्वासासं विश्वा जी प्रीती उत्पन्न करणारा जो विश्वास. आता पावलाची साक्षच बघा, काही आठवड्यांपूर्वी मी ह्याच्यातून प्रीचिंग करत होतो, पहिले टिमथी हे त्याची साक्ष देतो तिकडं, याचा पहिला अध्याय आणि त्याची साक्ष देत होतो की ज्याने मला शक्ती दिली त्या आपल्या प्रभू ख्रिस्त येशूची मी आभार मानतो, कारण मी जो पूर्वी निंदक, छळ करणारा व जुलमी होतो त्या मला त्याने विश्वासू मानून आपल्या सेवेकरिता ठेवले. मी असा होतो तरी मी जे काही केले ते न समजून अविश्वासामुळे केले, म्हणून माझ्यावर दया झाली. ख्रिस्त येशूमधील विश्वास व प्रीती ह्यांच्यासह आपल्या प्रभूची कृपा विपुल झाली. तर आता मूळ भाषेमध्ये कृपा झाली आणि ती कृपा कशा संगती आली? विश्वास व प्रीती. म्हणजे सत्य शेवटी हा तारणदायी विश्वास पण आपली निर्मिती आहे का देवाची कृपा आहे? कारण तर म्हणतोय पाऊल की कृपे संगती, म्हणजे हा जो शब्द आहे जणू काय जी नदी असती ती पुराने भरती आणि मग ते पाणी पूर्णपणे इकडं तिकडं गावात शिरतं, तशा प्रकारची विपुल माझ्यावर कृपा झाली. पण ती जेव्हा नदी जी पुराने भरती तेव्हा ती काय ते चांगली माती नाही का ती पण घेऊन येते. आणि तसंच ही जेव्हा कृपा होती तारणदायी कृपा, तिथं देव काय विश्वास आणि प्रीती पण देतो. तर सत्य शेवटी स्वर्गामध्ये का सगळे देवाची बढाई मारतात, का ख्रिस्ताची बढाई मारतात आणि आपली बढाईला जागाच नाही? का? कारण हे रहस्य आहे की नाही नाही मी विश्वास ठेवला त्या दिवशी, पण बायबल सांगत आहे की ही ऍक्च्युली देवाची कृपा आहे हा विश्वास. आणि मग फिलिपी 2 मध्ये पण आहे की इट वॉज ग्रांटेड फॉर यू टू बिलीव, की तुम्हाला दुःख सहनासंगती विश्वास ठेवण्याची कृपा पण तुम्हाला देण्यात आलेली आहे. तर अजून एक Ephesians 2 माझ्या मनामध्ये होतं की आपली परिस्थिती कशी आहे, तारणा अगोदर पाऊल म्हणतो की आपण आपल्या पाप व अपराध ह्याच्यामध्ये मृत असता. तर मृत व्यक्ती तिच्यामध्ये क्षमता आहे का माझी परिस्थिती जाणून पश्चाताप केला पाहिजे, मी येशूवर भिस्त ठेवायला पाहिजे? मृत व्यक्ती ह्या सगळ्या गोष्टी परिचित आहेत? नाही. तर ही कृपा पण पश्चाताप पण ही त्याची देणगी आहे आणि हा विश्वास पण ही त्याची देणगी आहे. म्हणून कोणीही बढाई मारू शकत नाही. म्हणून इथं पाऊल काय देवाची स्तुती करत आहे. त्याला माहित आहे की ह्या सगळ्या गोष्टींचा स्रोत कोण आहे? तर देव आहे. तर विश्वास जो आहे तो ख्रिस्त येशूवर आहे. बरं, आज जर का मग बरेचशी तारणं होत नसतील आपल्या आजूबाजूला किंवा बरेचसे मिनिस्ट्रीज आहेत वगैरे वगैरे, पण त्यांचं जीवन जर का आपण पाहो तर तिकडं काय खरं तारण किंवा खरी प्रीती आपल्याला पाहायला मिळत नाही. सगळीकडं कॉम्पिटिशन, सगळीकडं हे ते भांडणं, हे ते मग तिकडं खरा विश्वास आहे का त्याचा प्रश्न आहे. कारण विश्वास प्रीती आणि आशा. तर मग तिकडं खरा विश्वास आहे का हा प्रश्न आहे. मग खरा विश्वास का बरं तिकडं नाही. कारण विश्वास कसा आहे तो रोम करास पत्राचा 10वा अध्याय सॉरी 12वा अध्याय ऐकल्याने आणि ते पण सत्य वचन ऐकल्याने. तर मग त्याचं ब्लेम कुणाला. मग खरा विश्वासच उत्पन्न होत नाही मंडळींमध्ये. तर जे प्रचारक आहेत बरोबर. कारण ते कोण गाजवतात स्वतःबद्दल गाजवतात किंवा उगाच काही मुद्द्या बाहेरच्या गोष्टी किंवा फोकस त्यांचा जो आहे
एक वचन घेऊन बोलायचं
बरोबर. एक उदाहरण देतो मी. काही दिवसांपूर्वी मला गावात एका गावामध्ये एका अंकल आहेत त्यांचा 90वा बर्थडे होता श्रीरामपूरमध्ये. तर तिकडे बोलवलं होतं आणि आमच्या ब्रदर लोकांनी काय 100-150 लोकांना जेव घातलं सगळ्या रिलेटिव्सला आणि त्यांची इच्छा होती की सुवार्ता त्यांना ऐकायला भेटत. आम्ही विचार केला 150 लोक तिकडं आहे सगळे RC बॅकग्राऊंड म्हणून वगैरे वगैरे आता यांना काय सांगू. तर तिकडचे जे पास्टर होते त्या गावातले ते पण बसलेले होते वगैरे वगैरे. तर मग माझ्या मनावर ओझं आलं की आता ही चांगली वार्ता आहे म्हणजे अंकलचे 90वा बर्थडे चांगलं ओकेजन आहे. पण या ओकेजनचा ओकेजन बायबलमध्ये सगळ्यात मोठा ओकेजन कोणता. तर माझ्या मनामध्ये आलं की ते गेब्रियलने तारणाचा संदेश मेरीला सांगितला की त्याचं नाव येशू ठेव कारण तो त्याच्या लोकांना त्याच्या पापापासून तो आलो. तर मग हे जे गावातले पास्टर मी गेल्यानंतर ते फार चिडले म्हटले की काय अंकलचा 90वा बर्थडे हां. तर बायबलमध्ये जे जे 90 वर्षाचे होते मोशे त्याच्याबद्दल सांगायचं होतं अब्राहम त्याच्याबद्दल सांगायचं होतं. मग त्या ब्रदरने म्हटलं बरं ठीक आहे मोशेबद्दल सांगितलं अब्राहमाबद्दल सांगितलं तर आपल्यामध्ये कॅपॅसिटी आहे का तसं जीवन जगण्याचं ख्रिस्ताविना. स्रोत काय आहे ह्या सगळे जे आहेत ना आत्ता सध्या स्वर्गामध्ये सगळे लोक म्हणतील अरे मला नका गाजवू कारण माझ्यामध्येच किती उणीव आहे. माझी उणीवच ख्रिस्ताची गरज दाखवून देते. ख्रिस्ताची वंशावळी पाहा तुम्ही कोण कोण आहे तिकडं. सलमोनाची आई कोण आहे ती बेतशेबा तिचा उल्लेख आहे. मग राहब तिची वेश्या आहे तिचा उल्लेख आहे. सगळे काही चांगले राजे आहेत बहुतांश करून वाईट राजे आहेत. ख्रिस्ताची वंशावळीच हे दाखवून देते की मनुष्याची परिस्थिती किती बिकट आहे. इवन डेव्हिडने असं दाविदाने असलं पाप केलेलं आहे. सलमोनाचं हजार त्याने बायका केलेल्या आहेत. म्हणून कोणताही मानवी राजा आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून राजांचा राजा मसीहा ह्याची गरज होती परिपूर्ण राजा. तर काय आहे की प्रत्येक ओकेजन आपण शोधलं पाहिजे ख्रिस्त गाजवण्यासाठी. मी वधस्तंभावर पाहून म्हणतो की आय डोंट वॉन्ट टू नो एनिथिंग अमंग यू. दुसरं काही मला माहितीच व्हायला नाही पाहिजे तुमच्यामध्ये की ख्रिस्त आणि वधस्तंभावर खेळलेला ख्रिस्त. तर आज तसं होणं का होत नाही. तर आज आपलं पूर्ण जे हेतू आहे मिनिस्ट्रीचा वगैरे ते सगळा जगिक झालेला आहे. किंवा इतर मिनिस्ट्रीजनी आपल्यावर एवढा प्रभाव पाडलेला आहे की नाही बाबा आपण तसं केलं नाही तर लोक येणारच नाही. बरं एवढे लोक मिळवून पण ते जर का त्यांची भिस्त वधस्तंभावर खेळायला ख्रिस्तच नाही मग त्यांच्यामध्ये प्रीती उत्पन्न होणार का. नुसतं वरवरचं काहीतरी उत्पन्न होणार नुसतं ते वरवरच्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेणार. पण इथं तो म्हणतो आत्म्यामधली प्रीती तुमच्यामध्ये आढळलेली आहे. तर खरंच आपली जबाबदारी आहे की त्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवायला पाहिजे. म्हणून मी कुणाला प्रगट केलं पाहिजे ख्रिस्त प्रगट केलं. कधी कधी आपण काय करतो जुन्या करारातून गोष्टी घेतो वगैरे वगैरे. पण येशू म्हणतोय की मोशे व संदेश ते कुणाविषयीची साक्षी देतात माझ्याविषयीची साक्षी देतात. तर आपण खरंच प्रार्थना केली पाहिजे की देवा ते एमाऊस वर्षे जे शिष्य होते येशू तू कसं त्यांचे मन उघडले आणि ह्या सगळ्या गोष्टी कुणाकडं बोट दाखवतात सत्य शेवटी ख्रिस्ताकडं. म्हणजे असा एकही सर्मन असा एकही बायबल क्लास आपण संपवला नाही पाहिजे की एखादा यहुदी आपल्यामध्ये बसला असेल किंवा यहोवा विटनेस बसला असेल तो म्हणाल काय बाबा मोशेविषयी सांगितलं योसेफाविषयी सांगितलं पापापासून पळ कशी काढायची. मी फुल ॲग्री आहे तुमच्या संगती. पण त्याला ख्रिस्तच कळायला नाही. त्या गोष्टीतून आपण मग ख्रिस्ताकडे बोट दाखवलं नाही.
तर मग कॅरेक्टर मेसेज ठीक आहे पण त्याच्यातून ख्रिस्त प्रकट झाला पाहिजे.
बरोबर. तो कॅरेक्टर मेसेज त्यांच्या कॅरेक्टरमध्ये पण बऱ्याचशा उणीवा आहेत आणि तिथून आपल्याला गरज समजते की त्या कॅरेक्टरचा कॅरेक्टर आपल्याला पाहिजे म्हणजे येशू तोच आपल्याला. तर असे काही कारणं आहेत ज्यामुळं लोक ख्रिस्त येशूवर त्यांचा भरोसा आज नाही. कारण तो प्रगटच केला जात नाही. आपल्या मिनिस्ट्रीचा फोकस ह्या पुस्तकामध्ये आहे. हिम वी प्रोक्लेम, आम्ही त्याची घोषणा करतो, म्हणजे इतकं त्यांचा फोकस असायचा त्या दिवसांमध्ये. तर आज खरंच आपल्याला विश्व प्रचारक या नात्याने आपल्याला तो विश्वास पाहिजे की प्रत्येक पुस्तकातून, इवन गीतरत्नांमधून, सॉंग ऑफ सॉलोमनमधून काय मी ख्रिस्त गाजवू शकतो. कुठून पण देवा मला कृपा दे की ह्याची लिंक कशी आहे, ती ख्रिस्तापर्यंत कशी जाते.
प्रेरितांच्या कार्यामध्ये जो कुश जे असतात तो खोजा आलेला. परमेश्वराने आत्म्याने त्याला सांगितलं की जा वाचवतो फिलिपियाची, यशाची पुस्तक वाचवतो.
बरोबर.
पण फिलिपियाने त्याला सांगितलं की हे डायरेक्ट येशू ख्रिस्ताला संबोधतो.
बरोबर.
आणि त्याने पुराण्या करारमधून नव्या करारमध्ये त्याला आणून आणि त्याला बक्षीस मागितलं.
बरोबर बरोबर.
म्हणजे हे याच्याशी लिंक होत.
बरोबर, अगदी बरोबर.
म्हणजे सगळी अब्राहम पण त्याचा दिवस बघून प्रसन्न झाला.
बरोबर. हे मेन गलती 3 मध्ये
मग आपल्याला त्यांच्याकडे न जायचं, आपल्याकडे फक्त जो प्लस पॉईंट आहे त्यालाच आपल्याला महिमा द्यायची.
बरोबर.
आपली विश्वास तो आहे, आपली आशा तो आहे, आपला उद्याचा दिवस तो आहे, आपला आजचा दिवस तो आहे. कारण सुरुवात पण तो आणि अंत
पण तोच आहे. बरोबर.
म्हणजे जो क्रूसाकडे बघतो तोच देवाकडे.
बरोबर, अगदी बरोबर. कारण एक विचार आपण करायला पाहिजे, कोणताही शास्त्रभाग आपण गाजवतोय, पेंटेकॉस्टच्या दिवशी जर का पेत्र हा शास्त्रभाग गाजवत होता तर त्याने कसं ह्याची लिंक ख्रिस्ताकडे आणली आहे. जर का प्रेषितांच्या अगोदरच्या मंडळीमध्ये जर का एखादा व्यक्ती दाविदाच्या जीवनाबद्दल सांगत आहे तरी ते काय लगेच स्तोत्र 2 स्तोत्र 110 दाविद म्हणतो माझा प्रभू प्रभूला म्हणत आहे. म्हणजे लगेच म्हणजे आपण असं हे नाही व्हायला पाहिजे अर्धवट मेसेज ख्रिस्तविरहित असा कोणताही मेसेज. मग जास्त चान्स आहे की लोक ख्रिस्ताला पाहतील, ख्रिस्तावर विश्वास ठेवतील, मग खऱ्या प्रीतीच
आजकाल मंडळामध्ये काय
उत्पन्न होईल.
जास्त जगीत जास्त उदाहरण आहे.
बरोबर.
वचन एकच घेते पण सगळं जगातलं करून तिथं जगातल्या गोष्टीवरच फिनिश करत.
बरोबर बरोबर.
म्हणजे आज हे आहे पण मंडळांमध्ये ही गती वाढायला पाहिजे.
बरोबर.
देवाच्या वचनामध्ये भक्कम व्हायला पाहिजे.
बरोबर.
येशू ख्रिस्ताच्या सुवार्थेमध्ये वाढायला पाहिजे.
बरोबर. तर हे फळ पावलाला ऐकू आलेले आहेत की विश्वास, प्रीती, आशा. आणि ही आशा जी आहे ती कशामध्ये उत्पन्न झालेली आहे, 5 वचन. ह्या आशेविषयी तुम्ही सुवार्थेच्या 7 वचनात पूर्वी ऐकले, ही सुवार्था तुमच्याकडे येऊन पोहोचली आहे, तुम्ही देवाच्या कृपेविषयी ऐकले व खरेपणाने तिची माहिती करून घेतली. त्या दिवसापासून जशी तुमच्यामध्ये तशी सर्व जगातही ही सुवार्था फळ देत व वृद्धिंगत होत चाललेली आहे. बऱ्याचशा वेळेस जेव्हा मी माझं चर्च प्लांटिंग सुरू केलं तेव्हा मी हे वचन घेऊन प्रार्थना करायचो तिकडं जात असताना की देवापा मी सुवार्ता सांगत आहे. आणि सुवार्ता कशी आहे की जरी बिलीवर बसले असतील तिथं तरी त्यांच्यामध्ये पण फळ देऊ शकतो, कारण तिथं लिहिलेले पहिल्या दिवसापासून आजपर्यंत ती फळ देत आहे. म्हणजे सुवार्ता जी आहे ती विश्वासणाऱ्यांनी पण ऐकायला पाहिजे, फक्त एकदाच ऐकून नाही का आता पुढच्या गोष्टी, तसं पण नाही. इथं तो म्हणतोय की ही सुवार्ता सतत फळ देते, म्हणजे विश्वासणाऱ्यांमध्ये पण आणि अविश्वासणाऱ्यांमध्ये पण ती फळ उत्पन्न करते. आणि मग त्यांच्याकडे योग्य सेवक पण होता. 7 वचन. एपिफ्रास आमच्या सोबतीचा प्रिय दास, तुमच्या वतीने ख्रिस्ताचा विश्वासू सेवक, त्यांच्यापासून तुम्ही ती कृपा अशीच शिकला, आत्म्याच्या योग्य उद्भवलेल्या तुमच्या प्रीतीविषयी त्याने आम्हाला कळविले. तर ह्या गोष्टी पाऊल त्यांना काय सांगून देत आहे, कारण ते डिस्टर्ब झालेले आहेत. कारण हे लोक म्हणत आहेत की तुमचं थर्ड एम्पायर डिसिजनच पेंडिंग आहे, तुम्ही हे पाळत नाही सण, हे ते देहदंड, तुम्हाला स्वप्न दिसत नाही, तुम्हाला हे नाही ते नाही ते नाही, तुम्हाला गुपित ज्ञान नाही, ग्नॉस्टिक लोक. पण पाऊल काय म्हणते, नाही, ख्रिस्तामध्ये तुमची सुरुवात जी आहे ती योग्य झालेली आहे, योग्य दासाने तुमच्यामध्ये सेवा केलेली आहे, योग्य रिझल्ट दिसत आहेत तुमच्यामध्ये, म्हणजे आत्म्यातली प्रीती. म्हणजे आपली मिनिस्ट्री पण आपण तोडून पाहायची आहे खरंच. आज ना हे संख्या, आज चर्च फुल होतो म्हणजे खरंच देव माया सांगते, आज एवढे लोक कमी होते. म्हणजे तर ही अशी जगिक मेंटॅलिटी आपल्यामध्ये आलेली. खरं मूल्यमापन कसं आहे चर्चचं, की नंबरवर नंबर तर पाहिजेच आपल्याला, फलद्रूप व्हायचंय, पण त्या नंबर सांगते आपण काय पाहायला पाहिजे की आत्म्यामधली प्रीती दिसत आहे का, म्हणजे एकमेकांसाठी सहनशील आहेत का, एकमेकांच्या गरजा असतील तर लोक त्या भागवू शकत आहेत का, काहीतरी एक्स्ट्रा करत आहेत का, आजारी असतील तर ते फक्त पास्टरनीच जायला पाहिजे सगळीकडं, नाही त्यांच्यामध्ये जर का हा विश्वास आला असेल तर मग ही प्रीती, आत्म्यामधली प्रीती, सहभागिता, ते एकमेकांची सहभागिता एन्जॉय करत आहेत का? चर्च नंतर लगेच एक त्या दिशेने बघतो, एक त्या दिशेने, एक त्या दिशेने, एक त्या दिशेने गायब होतात, कधी संपल कधी घरी जाऊ, पण सहभागिता नाही का? काय शिकवतो रे देव तुम्हाला, आम्हाला असं शिकवत होता, तुमच्या काय गरजा आहेत का, मी तुमच्यासाठी कसं प्रार्थना करू, अशा ह्या ह्याला म्हणतात की ख्रिस्तामधली प्रीती. ते आपलं खरं मूल्यमापन असायला पाहिजे. तर यावरून आपल्याला माहिती आहे की बरंच आपल्याला पुढं जायचं आहे सेवा कार्यामध्ये, है ना? आपण कुणी एवढी स्टेज हे मूल्यमापन आहे. एनिवेज पाऊल म्हणत आहे की ही योग्य सुरुवात तुमच्यामध्ये झाली आणि मी देवाला धन्यवाद देत आहे. तर ह्याहून आपलं लागूकरण काय असेल की बऱ्याचशा वेळेस आपण परिस्थितीकडे बघतो आणि डिस्करेज होतो, पण देवाने काय केलेलं आहे तुमच्या मिनिस्ट्रीमध्ये, असं फळ दिलेलं आहे ऑलरेडी, त्याकडे पाहिल्यावर मग आपण देवाची उपकार स्तुती करतो. आणि उपकार स्तुती नसेल तर सगळ्यात कठीण आहे, ज्या पास्टरांच्या हृदयामध्ये उपकार स्तुतीच नाही ना, त्यांच्या संगतीत शिकणं म्हणजे खूपच कठीण, कारण ते फक्त टीका, फक्त नकारात्मक, फक्त असं होणार. पण खरंच आपण उपकार स्तुतीने आपलं सेवा कार्य वगैरे भरून टाकायला पाहिजे की देवाने काय केलेलं आहे आत्तापर्यंत, त्याकडे लक्ष देऊन. एनिवेज मग आपण 9 ते 14 थोडक्यात बघूया की उपकार स्तुतीनंतर आता पाऊल काय करत आहे. 9 वचन. यावरून आम्हीही ते ऐकलेल्या दिवसापासून तुमच्यासाठी खंड पडू न देता प्रार्थना करून मागतो की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञानाने भरले जावे, अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषिण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कार्याचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानात तुमची वृद्धी व्हावी. सर्व प्रकारचा धीर व सहनशक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी, म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे, आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतीने विभागी होण्याजोगे केले त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्याला प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्याला पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. तर इथं आता काय करत आहे, उपकार स्तुतीनंतर पाऊल काय करत आहे त्यांच्यासाठी? प्रार्थना करत आहे. ॲक्च्युली मी माझा हा संदेश कसा केलेला होता माहिती का, की हाऊ टू प्रे फॉर द सेव. बऱ्याचशा वेळेस आपल्याला हरवल्यासाठी प्रार्थना करा, हरवल्यासाठी प्रार्थना करा हे आपण शिकलेलो आहे, पण जे सापडलेले जे तारलेले आहेत त्यांना आपण सोडून देतो. फक्त आणायचं प्रभूमध्ये आणायचं आणि मग त्याच्यानंतर आध्यात्मिक वाढीसाठी ओझं आपण घेत नाही, आध्यात्मिक वाढीसाठी आपण ओझं घेत नाही. कदाचित म्हणून आपले जे मंडळी आहेत त्या काय आहेत, कमकुवत आहेत. म्हणून आजकाल मी काय केलेलं आहे, स्वतःचं जे आहे की मी जर का बायबलचा अभ्यास करत असेल, समजा मी जुन्या करारातून काही अध्याय घेतो, नव्या करारातून, ते वाचत असतानाच असा वेगळा प्रेयरचा टाईम आहे, तिथं काहीतरी सुंदर असं मी शिकलो की लगेच तिथं माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी आणि मग चर्चच्या फॅमिलीसाठी तिथंच प्रार्थना नावं घेऊन, की देवापा संदीपमध्ये पण सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी देवाप्पा माझ्यापासून हे सुरुवात कर, माझ्या पत्नीपासून, देवाप्पा आमच्या चर्चमध्ये जे विश्वासणारे आहेत मला लगेच तिथं त्यांच्यासाठी प्रार्थना. कारण आपण हरवलेल्यांसाठी करतो, पण जे सापडलेले आहेत किंवा ख्रिस्तामध्ये आलेले आहेत त्यांच्यासाठी फार कमी आपण प्रार्थना करतो. तर कुणासाठी आहे ही प्रार्थना, हरवलेल्यासाठी आहेत का कुणासाठी?
जे सापडलेले आहेत त्यांच्यासाठी.
बरोबर. आणि एक कोशिश म्हणजे इथं शिकण्यासारखं आहे की त्यांचा रिपोर्ट ओके आहे तरी प्रार्थना, तो म्हणतो हा रिपोर्ट ऐकला म्हणून आम्ही प्रार्थना करतो. आपलं कसं आहे की आत्म्यामधली प्रीती दिसली की द एंड, मिनिस्ट्री सक्सेस, चला आता कुठेतरी नवीन ठिकाणी जाऊ. पण पाऊल म्हणतो येतो सुरुवात आहे. पाऊल म्हणतो हे सगळे गुण जे आहेत ते खऱ्या विश्वासाचे आहेत, पण आपल्याला त्यांना परिपक्वतेपर्यंत म्हणायचं आहे. म्हणून तो इथं प्रार्थना करतो. बरं, परिपक्वता किंवा देवाला शोभेल असं जीवन कसं उत्पन्न होतं ह्या प्रार्थनेमधून आपल्याला पावलाचं हृदय समजू शकतो आपण. तर ते आपण अभ्यासू. तर पाऊल ओके रिपोर्ट लोकांसाठी प्रार्थना करतोय की त्यांनी अजून ख्रिस्तामध्ये पुढे सरसवायचं, म्हणजे ये दिल मांगे मोर ख्रिस्ती जीवनामध्ये. कारण काय, आपलं सत्य शेवटी आपलं ख्रिस्तामध्ये आपल्याला परिपक्वता पाहिजे, तिथपर्यंत जायचं आणि आपल्या लोकांनापर्यंत तिथपर्यंत घेऊन जायचं. तर म्हणून प्रार्थना फार महत्त्वाची आहे आणि प्रार्थनेमध्ये तो मग अशा प्रकारची प्रार्थना करतो. आता इथं फार सुंदर आता काही गुपितं आपल्याला बाहेर पडतात की हे परिपक्वता किंवा देवाला शोभेल असं जीवन हे कसं उत्पन्न होतं. पहिली गोष्ट म्हणजे ते खंड पडू न देता नेहमी जेव्हा जेव्हा त्यांच्यावर ओझं येईल तेव्हा ते प्रार्थना करायचे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचं जे मागण्याचं दृष्टिकोन बघा किंवा काय मागतायत ते. कधी कधी आपण प्रार्थनेमध्ये हवेशी असू पण काय मागतोय बायबलप्रमाणे आपण मागत नाही. पण इथं बायबलप्रमाणे जर का मागायचंय खरी परिपक्वता, खरं प्रभूला संतोष होईल असं जीवन आपलं आणि आपल्या मेंबर्सचं हवं आहे, तर मग बघा काय मागायचं. काय एक गोष्ट मी मागू देवा ज्याच्यामुळे एक चेन रिॲक्शन चालू होईल माझ्या चर्चमध्ये. एक अशी गोष्ट आहे की ती मास्टर किल्ली आहे घराची, मग बाकीचे त्या मास्टर केलेली सगळ्या गोष्टी मग उघड केली. तर ती काय आहे, तर ही की त्यांनी सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधी पूर्ण ज्ञानाने भरले जावे. आता इथं तो म्हणत आहे का नाही फक्त पुरुषांसाठी आहे, तुम्ही मध्ये कोण कोण आलं, सर्व नाही फक्त यहुदी ए ग्रेड लोक, मग हेलेनी बी ग्रेड मध्ये त्यांना हे नाही मोडत. इथं काय असं आहे का श्रेणी, आपल्या भारतामध्ये किती श्रेणी आहे. पण इथं काय सुंदर गोष्ट आहे की प्रभूमध्ये एक नॉन मॅट्रिक पास पण असं एक. आत्ता ते ब्रदरनी सांगितलं की पॉल वॉशर, तुम्हाला माहिती आहे पॉल वॉशर, नाही तुम्हाला माहीत नसेल पण एक महान देवाचे सेवक आहेत. इंटरनेटवर तुम्ही पाहिलं त्यांचं आणि पी टी एस जी सेमिनरी आहे त्यांचं आता पार्टनरशिप होणार आहे. तर ते दक्षिण अमेरिकेमध्ये नाही काय रानटी जमाती वगैरे आहेत पेरू अशा देशांमध्ये, तिथं ते त्यांनी मिशनरी सेवा केलं. आणि तिथं मग ते पाश्चात्य देशातले लोक म्हणायचे नाही ह्यांना काय फक्त बेसिक शिकवा नाही का, ह्यांना काय जास्त समज नाही आहे वगैरे वगैरे, हे कसं आहे बाकी जे सिद्धांत आहेत ते कसं फक्त हाय लेवल लोकांना शिकवायला पाहिजे. पण ते म्हणायचे चूक, कारण आपण जगाप्रमाणे तसं विचारतो ख्रिस्तामध्ये नॉन मॅट्रिक पास पण असेल पण आत्म्याने भरलेला असेल किंवा आत्मा त्याला चालवत असेल तर मग त्याला सगळ्या गुड गोष्टी पण देव त्याच्या वचनातून उलगडून सांगा. कारण तो कलसईच्या लोकांना प्रार्थना करत आहे आणि कलसईमध्ये दास पण आहेत. दास म्हणजे त्या काळातले स्लेव्ह. स्लेव्ह म्हणजे काय, नौकरांपेक्षा गुलाम, म्हणजे त्यांना प्रॉपर्टी सारखे वागवायचे. पण ते काय सुंदर गोष्ट आहे की अगोदरच्या मंडळीमध्ये मंडे टू सॅटरडे ते प्रॉपर्टी, मालकाची प्रॉपर्टी, त्यांना काही हक्क नाही, बरोबर ट्रीटमेंट मिळायची का नाही माहीत नाही. पण अगोदरच्या मंडळीमध्ये काही काही गुलाम जे आहेत ते वडील बनलेले आहेत चर्चमधले, म्हणजे तिकडं हे असं रिझर्वेशन वगैरे नाही. कारण आत्मिक ज्ञान देव कोणालाही देऊ शकतो त्याच्या लेकरांना, सगळ्यांना इक्वल ऑपॉर्च्युनिटी म्हणजे समान संधी देवाच्या राज्यामध्ये आहे. म्हणून तो प्रार्थना करत आहे आणि एक अशी किल्ली त्याच्यासाठी प्रार्थना करते आणि त्यामुळं सगळे आता चेन रिॲक्शन सुरू होऊ शकते आपल्या चर्चेसमध्ये आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये. पण काय मागायला पाहिजे, प्रामुख्याने तो काय मागत आहे की सर्व आध्यात्मिक ज्ञान व बुद्धी ह्यांच्याद्वारे तुम्ही त्याच्या इच्छेसंबंधाने पूर्ण ज्ञानाने भरले जावे. की देवाची इच्छा काय ह्या ज्ञानाने आपण भरलं पाहिजे. पण ते ज्ञान आत्मिक ज्ञानाने व बुद्धीने आपल्याकडे येईल, म्हणजे जे काही देवाची योजना आहे त्याने आपण भरून जायला पाहिजे. आणि ते देवाची जी योजना प्लॅन देवाचं जे ज्ञान आहे ते असं सेमिनरी किंवा बायबल किंवा पी एच डी डिग्री सारखं नाही, व्यावहारिक ज्ञानाने कुशलतेने ते येईल. म्हणजे देवा आता उदाहरणार्थ देव आपल्याला म्हणजे आपण शिकलो देवाचं इच्छा की तो सार्वभौम आहे, म्हणजे सर्व गोष्टी कल्याणार्थक विश्वासणाऱ्यांसाठी घडतात. मग आता हे फक्त थिअरी ज्ञान नाही, त्याची प्रॅक्टिकल पण त्यांना दिसावं. म्हणजे आता हे सत्य मी शिकलो, देवाची योजना, देवाचं ज्ञान आता मला प्राप्त झालं की देव सर्व गोष्टी माझ्या जीवनामध्ये कल्याणार्थक घडवणार आहे ख्रिस्तामध्ये, तर मग व्यावहारिक कसा त्याचा इम्पॅक्ट पडत. हे मी संडेला शिकलो, मंडेला लगेच देवाने व्यावहारिक रीतीने माझ्या जीवनामध्ये आणलं, कारण मंडेला अचानक फोन कॉल आला, टेलिग्राम आला की तुमचं हे एक्सपायर झाला, किंवा मेसेज आला की तुमच्या बिझनेसमध्ये एवढा लॉस झाला, किंवा मेसेज आला की चर्चमध्ये अशा अशा व्यक्तीला असं झालेलं आहे, ज्या व्यक्तीवर तुमची फार आशा होती तो काय झालेला आहे, त्याची ट्रान्सफर झालेली आहे. तर मग आता पेच प्रसंग, पण मी देवाच्या ज्ञानाने भरलेलो आहे. संडेला मला समजून चुकलं की देव सर्व गोष्टी माझ्या कल्याणार्थक, हे फक्त काय बौद्धिक ज्ञान नाही. लगेच मंडेला त्याची प्रॅक्टिकॅलिटी, त्याचा व्यवहारिकपणा देवाने मला दाखवावा की अरे संडेलाच तू शिकलाय की कोणची गोष्ट ॲक्सिडेंट म्हणून विश्वासणाऱ्याच्या जीवनामध्ये घडत नाही, देव त्याचाही कल्याणार्थक रीतीने उपयोग. तो लीडर तुमच्या चर्चमध्ये गेला ट्रान्सफर होऊन, पण त्याचा कल्याणार्थक परिणाम काय पडेल की दुसरे जे ज्युनियर होते ते आता प्रभूमध्ये वाढून ती पोझिशन भरतील. आपल्याला माहीत नाही कसं तो कल्याणार्थक ते घडवणार आहे, पण अशा प्रकारे पॉल म्हणतोय की देवाच्या इच्छेसंबंधाने ज्ञानाने तुम्ही भरलं जा. देवाची इच्छा काय आहे की मी ख्रिस्तावर विश्वास ठेवावा, ख्रिस्ताद्वारे माझं जीवन जगावं, ख्रिस्ताच्या आत्म्याद्वारे मी भरून जावं आणि पापापासून पळ काढावा. ह्या सगळ्या गोष्टींनी जसं जसं मी भरतो तर ते व्यावहारिक रीतीने पण मला दिसावं. उलून म्हणजे मी संडेला शिकलो की नीतीसूत्रातून शिकलो देवाचं ज्ञान की त्याला त्या अमंगळ स्त्रीपासून तू दूर राख. पण त्या जे शिकलेली गोष्ट जी आहे ती मंडेला जेव्हा इंटरनेटवर काहीतरी असलेली चित्र येतं किंवा माझे मित्र जे आहेत किंवा मला वेगळ्या ट्रॅकला घेऊन जातात की लगेच ते जे शिकलेलो आहे मी त्याचं व्यावहारिक लगेच मला अर्थ समजावा की अरे नाही मी काय सांगितलं. ती अमंगळ स्त्री फक्त रस्त्यावर भेटत नाही, इंटरनेट टी व्ही ह्या माध्यमातून पण मला बोलवत आहे, हे झालं व्यावहारिक त्याचं लागूकरण. तर अशा प्रकारच्या ज्ञानाने ते भरले जावे आणि व्यावहारिक ज्ञानाने, जेणेकरून काय होणार 10व्या वचनात, अशा हेतूने की तुम्ही सर्व प्रकारे प्रभूला संतोषिण्याकरिता त्याला शोभेल असे वागावे, म्हणजे प्रत्येक प्रकारच्या सत्कर्माचे फळ द्यावे आणि देवाच्या पूर्ण ज्ञानाने तुमची वृद्धी व्हावी. बरेचसे लोक म्हणतात कशाला ब्रदर टेन्शन घ्यायचं, एवढं बायबल टीचिंग बायबल टीचिंग बायबल टीचिंग करता देवाच्या ज्ञानाबद्दल कशाला, नुसतं बेसिक गोष्टी शिकवायच्या, तुम्ही असं हे बना नाही का इकडून तिकडं एकच सर्मन सगळीकडं ह्या सिटीमध्ये त्या सिटीमध्ये त्या सिटीमध्ये, काही काही लोक 5 वर्षानंतर परत त्यांचं तुम्ही अटेंड करा तेच ते बोलतात. ते स्वतः सखोल जात नाही आहेत, देवाच्या ज्ञानाने भरत नाही आहेत आणि मग इतरांपणा पण. म्हणून मंडळी जे आहेत जे 5 वर्षापूर्वी शिकलेले तेच ते शिकत राहिलेले, मग कसं होणार, मग देवाला सगळ्या एरियामध्ये ते कसे संतोष होणार, त्या एरियाची माहितीच त्यांना मिळालेली नाही. तर म्हणून आपली जबाबदारी आहे की पाऊल म्हणतोय की मी पूर्ण देवाची संकल्पना किंवा होल काउन्सिल ऑफ गॉड मी जी आहे ती शिकवलेली आहे. तर हे कधीही फेल नाही आहे, देवासंबंधीचं ज्ञान ख्रिस्तामध्ये काय आहे आणि ते कसं जगणं हे कधीही फेल नाही आहे. जे खरे जिवंत धोंडे आहेत मंडळीमध्ये ते वाढणार ख्रिस्ताच्या शिक्षणाने ख्रिस्ताच्या ज्ञानाने, बाकीचे जे आहेत ते तसेच बसून राहतील. पण हे कधी फेलियर नाही आहे का, कारण मग त्यांना देव जसं जसं ते ज्ञानाने भरत आहेत तसं तसं त्याचं लागूकरण शिकवत राहणार आणि त्याचं लागूकरण शिकवणार आणि मग ते देवाला संतोष होतील आणि देवाला शोभेल असं जीवन ते जगायला लागतील आणि प्रत्येक सत्कर्माचे फळ त्यांच्यामध्ये दिसून येईल. आणि तेवढंच नव्हे तर हे आज्ञा पालन करत असताना अजून देवाच्या ज्ञानामध्ये अजून देवाच्या जवळतेमध्ये ते वाढतील हे पौलाच्या मनामध्ये आहे. तर आपण काय शिकलो आतापर्यंत की ओके रिपोर्ट आलेले लोकांसाठी पण आपण सखोलतेसाठी प्रार्थना, आणि ती प्रार्थना त्याची एक मास्टर किल्ली काय आहे की देवा तू फुल तुझ्या ज्ञानाने, तुझ्या वचनाच्या ज्ञानाने, व्यवहारिक ज्ञानाने, ख्रिस्त केंद्रित ज्ञानाने तू आम्हाला भर. त्यासाठी पास्टरांना श्रम घ्यायला लागतील, त्यांना ज्ञानाने भरून जायला लागेल, आणि मग त्यांची जे वचनं आहेत ते पण देवाच्या ज्ञानाने भरले जायला पाहिजे. उगच अशा स्टोऱ्या, उगच असे हे जोक्स, उगच मानवी ज्ञान शिकवून काय फायदा नाही. देवाचं ज्ञान त्याच्या वचनातून. मग काय व्हायला लागेल की देवाला संतोष येऊ लागतील लोक, आणि सत्कर्माचे फळ दिसून येईल. 11व्या वचनात पावलाचं मूल्यमापन बघा, देवाला संतोष येणे म्हणजे काय. सर्व प्रकारचा धीर व सहन शक्ती ही तुम्हाला आनंदासह प्राप्त व्हावी म्हणून त्याच्या गौरवाच्या पराक्रमानुसार तुम्ही सर्व प्रकारच्या सामर्थ्याने समर्थ व्हावे. तसं का आपण पावलाची इंटरव्ह्यू घेतले आणि पावलाला विचारलं की पावला हे प्रौढता म्हणजे काय पावला, तर म्हणाल की जो जो व्यक्ती देवाच्या ख्रिस्तकेंद्रित ज्ञानाने भरत चाललेला आहे, व्यावहारिक जीवनामध्ये बदलत चाललेला आहे, अजून ख्रिस्ताजवळ चाललेला आहे, आणि मग पाऊल आपल्याला सांगेल की त्याचं मूल्यमापन अजून काय आहे माहिती आहे का, की सर्व प्रकारचा धीर आणि सहनशीलता त्याला दिसत आहे. कधी कधी काय होतं की करंतच्या मंडळीसारखं ज्ञानाने भरतो आणि मग आपण फुगून जातो, काय तुमच्याकडं नाही. पण ॲक्च्युली खरं ख्रिस्तकेंद्रित ज्ञान जे आहे ते आपल्याला नमवितं आणि मग आपण धीर व सहनशक्तीही दाखवायला लागतो. हे पाऊलाचं मूल्यमापन, त्याच्या प्रार्थनेची दिशा ह्या चर्चसाठी ही आहे की ज्ञानाने ते भरतील, ख्रिस्तकेंद्रित देवाला संतोष होतील. म्हणजे काय देवाला संतोष होणं? पैसा देणं म्हणजे संतोष होणं, मी असं करणं म्हणजे संतोष होणं. तो म्हणतोय की धीर व सहनशक्तीमध्ये देवाच्या सामर्थ्याने ते अंमलात आणणं, धीर व सहनशक्ती ती म्हणजे परिपक्वता. म्हणजे मेजरमेंट कसं आहे, आध्यात्मिक वाढीचं मेजरमेंट किंवा दृढतेचं मेजरमेंट काय हे आहे. धीर म्हणजे परिस्थितीखाली न कोलमडणं. काही काही लोक जे आहेत बरेचसे वर्ष त्या दुखण्यामध्ये किंवा आजारपणामध्येच आहेत, पण तरी ते कोलमडत नाही. माझी आजी जी आहे आत्ताच प्रभूकडे गेली काही एक दोन महिन्यापूर्वी, 15 वर्ष तिला पॅरालिसिसचा अटॅक, एक साईड पूर्ण गेलेली होती, त्याच्यातले 10 वर्ष, त्याच्यातले 15 वर्षापासून तिचा कॅटरॅक्ट, गेले 5-6 वर्ष ती काहीच बघू शकत नव्हती. तरी तुम्ही जाल तिला भेटाल जर का, तर तिचे जे लोक ती एकदा दोनदाच भेटलेली त्यांच्यासाठी पण ती प्रार्थना करायची, सतत प्रार्थना चालू. आणि कधी असं वाटायचं नाही, उलट मी जेव्हा बायबल घेऊन तिच्या संगती बसायचो, शास्त्रबाग शोधत राहायचो, तर ती म्हणायची नाही नाही ते राईट साईडला खाली आहे. म्हणजे अजून पण तिला आठवायचं, म्हणजे 10 वर्ष तिला बायबल वाचूच शकली नाही, आंधळा पण आलेलं होतं तिला, तरी तिला आठवायचं की नाही ते वचन राईट साईडला खाली आहे म्हणायची, तिकडे त्या बाजूला ते वाचून दाखव. म्हणजे पॅरालिसिस झाली बाई या परिस्थितीखाली कोलमडत नाही, प्रभूला सोडत नाही, धीर धरून ठेवते. त्याला म्हणतात परिपक्वता, त्याला म्हणतात परिपक्वता. आणि सहनशीलता म्हणजे कठीण लोकांमध्ये न कोलमडणं, बरोबर, सहन करून घेणं. तर ह्याच्यासाठी आपली शक्ती नव्हे, तर पाऊल म्हणतोय सर्व प्रकारच्या सामर्थ्याने तुम्ही समर्थ व्हावे, म्हणजे देवाच्या सामर्थ्याने हे घडतं. आणि तेवढंच नव्हे तर खरं ज्ञानाने भरल्यावर अजून एक देवाला संतोष येणारं फळ म्हणजे 12व्या वचनापासून उपकार स्तुती करावी, उपकार स्तुती करावी. आणि ज्याने तुम्हाला प्रकाशातील पवित्र जनाच्या वतनाचा विभागी होण्याजोगे केले व त्या पित्याची तुम्ही उपकार स्तुती करावी. त्याने आपल्याला अंधाराच्या सत्तेतून काढून आपल्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणून ठेवले. त्या पुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती म्हणजे आपल्या पापांची क्षमा आपल्याला मिळालेली आहे. तर पावलाला जर का आपण विचारलं, पावला माझा ओके रिपोर्ट आलेला आहे, मला खरी विश्वास प्रीती आशा मिळालेली आहे, तो म्हणाल बाळा अजून तुला खूप लांब जायचं आहे, मी तुझ्यासाठी ह्या दिशेने प्रार्थना करतो. की तू देवाच्या आता ज्ञानाने ख्रिस्त केंद्रित, ख्रिस्त कोण आहे, देवाने आपल्यासाठी काय केलं ख्रिस्तात, पुढच्या गोष्टींची योजना काय आहे देवाची जी प्रगट झालेली, त्याने खचाखच तू बनवून जाव, कारण तुला फुल ॲक्सेस आहे ख्रिस्तामध्ये सगळ्यांना आता ती हे आहे. आणि बाळा तो म्हणाल की हे करत असताना मी अशी प्रार्थना करेल की ते व्यवहारिक रीतीने तुला समजेल आणि मग सत्कर्माचे फळ बाहेर निघतील. कारण पोकळी पोकळीमध्ये हे घडत नाही. जर का आपण ज्ञानाने लोकांना भरलेच नाही तर मग आपण फळांची अपेक्षा करू शकत नाही. ते म्हणतील कशामुळं, कसं काय, मला अजून समजलेलंच नाही, तर मग तुम्ही कशी अपेक्षा करता फळाची. पाऊल म्हणतोय हे जर का तुम्ही ह्यासाठी प्रार्थना कराल तर मग हे लोक देवाला संतोष होतील, हे फळं त्यांच्यामध्ये दिसून येतील, देवाच्या जवळीकता अजून त्यांना दिसल. आणि तेवढंच नव्हे, आशा व धीर आणि सहनशीलता ह्या दिशेने पाऊल प्रार्थना करत. आणि सत्य शेवटी हे उपकार स्तुतीने भरलेले लोक असे होते. आणि उपकार स्तुतीसाठी कारण पण तो देतोय. काय देतोय? की तुम्हाला अंधारातून प्रकाशाच्या राज्यात आणलेलं आहे. म्हणजे आत्ता प्रभूचं राज्य आध्यात्मिक आहे, आपल्याला अंधाराच्या राज्यातून त्याने प्रकाशाच्या राज्यात आलेलं आहे, म्हणून उपकार स्तुती. आणि तेवढंच नव्हे तर आपल्या प्रियपुत्राच्या ठाई खंडणी भरून प्राप्त केलेली मुक्ती. तर पावलाच्या मनामध्ये एक वाढत चाललेलं चर्च म्हणजे काय, ज्या चर्चमध्ये सुवार्ता केंद्रित, खरं सुवार्ता केंद्रित गाणे नुसतं उगच नाही का, एकच शब्द 10 वेळेस म्हणायचं 10 वेळेस म्हणायचं आणि वरवरचं, खरंच सुवार्ता वधस्तंभ केंद्रित गाणे उपकार स्तुती जिथं होत असत ते खरं फळ आहे पावलाच्या मनामध्ये. खरं जिथं लोक एकमेकांचं सहन करत असतील त्यामागं पाऊल लागलेलं आहे, ते मूल्यमापन आहे. खरंच जिथं जिथं परिस्थिती खाली धीर अजून राखून ठेवलेलं आहे लोकांनी, खरंच सत्कर्माने भरलेले आहेत, खरंच देवाच्या जवळतेमध्ये वाढत चाललेले आहेत, ह्या दिशेने पाऊल चाललेलं आहे. आणि मला वाटतंय की पावलाने हे खोटे शिक्षण पाहिलेलं आहे आणि ह्यांना त्या दिशेने तो प्रार्थना करा. खोटे शिक्षक म्हणायचे की नाही आमच्याकडं गुप्त ज्ञान आहे, पाऊल म्हणतोय मी खऱ्या ज्ञानासाठी तुम्हाला प्रार्थना करा की देवाने खचाखच तुमचं मन भरावं. त्या खऱ्या ज्ञानाने भरलं की मग खोट्या शिक्षणा आपण बळी पडतो. ते असं आहे की खरं पेट्रोल जर का इंजिनमध्ये आपण टाकतोय, खरं ऑइल मी फिलअप करतोय ती इंजिन, आणि ती इंजिन सतत चालू आहे, तर मग तिकडं काही बिघाड होण्याचे काही प्रॉब्लेमच नाही. पण जर का त्या इंजिनमध्ये योग्य ऑइल नसेल, वेगळंच ऑइल असेल आणि ती इंजिन वापरात येत नसेल, तर मग तिकडं सीज होण्याचे जास्त चान्स, 1-2 वर्ष असंच पडून. पाहून म्हणतोय नाही मी ज्ञानासाठी मागणी करेल, पेट्रोल आणि ऑइल तुमच्यामध्ये फुल रिचार्ज फुल सर्व्हिसिंग, आणि त्याच्यामुळं तुमची इंजिन सतत ह्या दिशेने फंक्शनिंग ह्या दिशेने चालत. ह्यामुळं काय होईल माहिती आहे का, की खोट्या शिक्षणाचं आत येऊच शकत नाही. कारण आपण म्हणू की अशी मंडळी जर का ह्या दिशेने वाढत आहे, ती म्हणाल की नाही बाबा तुमचं वेळ काय तुम्ही सांगताय येरुशलेम मातेवाला, आम्ही तर खरंच चकून पाहत आहोत दर संडेला, खरं प्रभूचं ज्ञान, खरे प्रभूचे फळ, खरं प्रभूचं धीर, भडकणार आम्ही जे खरं आहे ते चकून पाहतोय, तुम्ही काय आम्हाला असं सांगताय.
पहिले आपल्यालाच भरायचं आहे,
बरोबर,
सुरुवात आपल्यापासून करायची,
आपल्यापासून मग लीडर या ना त्याने आपल्या
दिव्यामध्ये जर तेल नाही दिवा पेटणार नाही,
बरोबर, ऍक्च्युली त्याचं पण ना दोन्ही बाजू दोन्ही बाजूने ते सत्य आहे, आपली पण जबाबदारी आहे. बघ पेंटिकॉस्टच्या दिवशी पाऊल काय म्हटला, तुम्ही पश्चाताप करा, तुम्ही प्रभूकडे वाट. तर असं तो म्हटला नाही की थांबा देवाचं कार्य होऊ द्या, ते रहस्याच्या गोष्टी आहेत की देव कुणाच्या हृदयात कार्य करत आहे, तो पश्चातापी विश्वास देत आहे, ते आपल्याला माहीत नाही. आपली जबाबदारी काय म्हणायचं सगळ्यांना की तुम्ही आजच प्रभूवर भिस्त टाका, बरोबर, आणि बाकीचं देवाकडं हे. तर मग पवित्रीकरणामध्ये कसं, त्याच्या पुढच्या गोष्टींमध्ये कसं, तर त्याच्या पुढच्या गोष्टींमध्ये पण जर का तुम्ही फिलिपकरास पत्र याचा 2 अध्याय पाहाल, चांगला प्रश्न आहे, बरेचसे लोक इथं पण आपल्याला प्रश्न विचारतील आपल्या गौरवी ख्रिस्ताबद्दल तो सांगतो आणि मग 12व्या वचनापासून, म्हणून माझ्या प्रिय जनहो जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करत आला आहात ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विशेष करून आता म्हणजे मी जवळ नसताही भीत व कापत आपले तारण साधून घ्या. आता हे तारण म्हणजे दररोजचं तारण, आपण भीत व कापत हे साधून घेतलं पाहिजे बरोबर आपली जबाबदारी. पण 13व्या वचनात बघा तो त्याचं कारण काय देत आहे, बेस काय देत आहे, कारण इच्छा करणे व कृती करणे हे तुमच्या ठाई आपल्या सत्संकल्पासाठी साधून देणारा तो देव आहे. तर इथं पण हा बॅलन्स आहे, पण ह्याचा अर्थ नाही की नाही आता देवाने माझ्या त्याच्या सत्संकल्पनाप्रमाणे मला भीत व कापत जोपर्यंत करत नाही तोपर्यंत मी असंच बसून राहतो, तसं पण नाही. तसं जर का आपला वाटत असेल तर मग आपण हे कृपेचे साधनं घ्यायचे आणि म्हणायचे देवापा मी फार थंडावलेलो आहे, तुझं वचन हे मला साधन आहे. देव दावीद म्हटलं तुझ्या नियमशास्त्रात तुझ्या वचनाप्रमाणे मला संजीवित कर. देवापा मला थंडाई वाटत आहे, देवापा मला सोडू नको, तू आता हे जे आहे तू कर माझ्या माझ्यामध्ये इच्छा नसेल तर तू घाल प्रार्थनेची पवित्रीकरणाची. आणि देवापा मला जरी वाटत आहे की मी थंडावत आहे तरी मी ह्या कॉन्फरन्सला आलेलो आहे. देवापा तू माझ्यामध्ये महान कार्य कर जेणेकरून मी
आनंद घ्यावा. ताट वाटलेलं आहे, ऑलरेडी ताट आहे आपल्याकडे, मी खाईन तर माझं पोट भरेल ना, तू नाही खाणार देव म्हणे मी दोषी नाही.
बरोबर,
तुला मी ऑलरेडी विश्वास दिला, तुला बुद्धी दिली,
बरोबर,
माझ्यामुळे मी तुला विश्वास आणला, माझ्या शक्तीने तुला
विश्वास,
तुझ्या शक्तीमुळे नाही म्हणजे वाढलेला आहे. ते आता आपल्याला खायचं आहे, जो खाईल त्याचं पोट भरेल, जो नाही खाईल तो त्याचा नाश.
बरोबर, हे वचन अजून एक पुढे स्टेप जाऊन म्हणतंय की इच्छा शक्ती देणं पण त्याच्याकडून आहे. आणि मग दावीद एका ठिकाणी स्तोत्रामध्ये 119 मध्ये प्रार्थना करतो, म्हणतो इन्क्लाइन माय हार्ट टुवर्ड यू, म्हणजे म्हणतो माझं हृदय जे आहे त्याचा कल तुझ्याकडे वळवू दे. म्हणजे ती पण किती सुंदर प्रार्थना आहे की देवापा बरेचसे संघर्ष आहेत, माझं हृदय थंडावतं इकडे जातं तिकडं, पण त्याचा असा काही तू स्लोप कर कि तुझ्याकडेच ते वाकलं जाईल, नाही का? तर हे नव्या करारातले आशीर्वाद.
प्रार्थना केली देवा तू माझी झडती घे.
बरोबर,
झडती घेणं म्हणजे आपण चोराचे सिक्युरिटी गार्ड फक्त कंपनी लोकांची झडती घेतो, काही तुझ्या उद्दाला का दहावी मध्ये इतका तो प्रार्थना करताय की देवा तू माझी झडती घे न जाणं चुकून.
बरोबर,
अशी प्रार्थना असली तर देव आपल्याला त्यांना सांगतो. बरोबर,
आणि ब्रदर सेवेसाठी पण हा बॅलन्स बघा आपल्या कलसेमध्येच आहे. पहिल्या अध्यायाच्या शेवटी 28वं वचन, आम्ही त्याची घोषणा करतो सर्व प्रकारच्या ज्ञानाने प्रत्येक माणसाला बोध करतो, प्रत्येक माणसाला शिकवतो अशासाठी की प्रत्येक माणसाला ख्रिस्ताच्या ठाई पूर्ण असे उभे करावे. ह्याकरिता त्याची जी शक्ती माझ्या ठाई जोराने कार्य चालवत आहे तिच्या मनाने मी झटून श्रम करत आहे. आता आजकालच्या जिममध्ये ते नाही का मॉडर्न यंत्रणा आले, त्याला ट्रेडमिल म्हणतात, ती फिरत असते, तिची शक्ती ती वापरत असते आणि त्यावर पण आपण स्थिर बसत नाही, ती आपल्याला चालवते म्हणून आपण पण धावतो. तर हे तसं आहे उदाहरण की तारण देणारा, पवित्रीकरणाची इच्छा देणारा आणि हे सेवेसाठी शक्ती पुरवणारा, तर त्याच्या सेवेत आपण त्याच्या शक्तीत आपण धावतो म्हणून आपण दी एंड होत नाही, कारण ही सेवा आध्यात्मिक सेवा आपल्या शारीरिक त्याच्यामध्ये जमत नाही. तो म्हणून तो फ्रेश सप्लाय देतो आपल्याला जेव्हा जेव्हा आपण मागणी करतो, ती इच्छा पण तो देतो देवा आत्म्याने भर. कधी कधी आपलं शरीर आज थकलेलं असतं पण तरी देव आपल्याद्वारे करून घेतो.
काही गोष्टी आपल्या ज्या नाही होणार,
बरोबर,
आपण काही करू शकणार नाही.
जसं परंतु मंडळीसाठी
पण कुणाकडे पाहत
त्यांच्यासाठी यावे म्हणून तो देवाकडे प्रार्थना.
बरोबर, पण कुणाकडे प्रार्थना कर म्हणजे उत्तर कुठून येत
सांगतो.
बरोबर बरोबर, तर दोन्ही गोष्टी बरोबर आहेत. आपण प्रार्थना करून देवाला सांगणं की देवा त्यांच्या हृदयात असं असं कार्य कर, आणि हे मंडळीला पण तो लिहित आहे, कारण म्हणजे मंडळीला पण समजावं की कोणत्या दिशेने मी तुम्हाला अपेक्षित करत आहे किंवा कोणत्या दिशेने प्रारंभ आहे. बरोबर आहे, दोन्ही बरोबर आहे. तर बरंच पुन्हा पुन्हा अभ्यास करताना बरंचसा आपल्याला पण आशीर्वाद भेटतो. पण प्रार्थना करूया, एक दोघांनी प्रार्थना करावी, मग मी एंड करतो. आणि आपल्या वैयक्तिक जीवनासाठी आपण प्रार्थना करू, ह्याचं लागूकरण आपल्या जीवनात, आपल्या कौटुंबिक जीवनात, आपल्या मंडळीच्या जीवनात देवाने करावं. खरंच महाराष्ट्रामध्ये देवाने महान असं त्याच्या सुवार्तेची ज्योत पेटवावी म्हणून आपण प्रार्थना करू. देवा, पुन्हा एकदा आम्ही चरणाकडे येतो. पुन्हा एकदा तू आम्हाला आठवण करून दिलेली देवापा, की बऱ्याचशा वेळेस आम्ही अवतीभोवतीकडं पाहतो आणि बऱ्याचशा निराशाजनक गोष्टींकडं पाहतो. पण देवापा, पाऊल नियमितपणे तुझ्याकडे पाहून उपकार स्तुती करायचा देवापा. ते उपकार स्तुतीचं हृदय तू आम्हाला दे देवापा, की जे कार्य तू केलेलं आहे त्याकडं आम्ही लक्ष द्यावं आणि तुझी स्तुती करावी. त्यामुळं आमचं जे मन आहे ते तुझ्यामध्ये खंबीर व्हावं देवापा, आनंदाने भरावं म्हणून तू आमच्या जीवनात कर देवापा. खरंच हे कार्य तुझ्यापासून आहे आणि देवापा तू जर का आमच्या जीवनामध्ये हे केलेलं आहे, आमच्या अवतीभोवती हे केलं आहे, त्याचं श्रेय तुला जातं देवापा, तुझ्या वधस्तंभाला जातं. म्हणून देवापा आम्ही तुला उपकारस्तुती देतो की आमच्यामध्ये आणि देवापा आमच्या अवतीभोवती असे लोक आहेत ज्यांच्यामध्ये अशा भयंकर अशा खोट्या शिक्षणाच्या दिवसामध्ये देवापा, अशा वरवरच्या ह्याच्या दिवसामध्ये देवापा तू आत्म्यामधली प्रीती, येशू ख्रिस्तामधला विश्वास देवापा, स्वर्गाची आशा असं देत आहे. आणि देवापा आमच्या अवतीभोवती अशा साक्षी आहेत की देवापा तुझ्यावर भिस्त ठेवून देवापा तुझं गौरव करून ते आत्म्यामधली प्रीती करत आहे. म्हणून नावाला धन्यवाद देतो देवापा. पावलासारखं आम्हाला स्तुती करणारं हृदय दे आणि ते त्याच्या पलीकडं प्रार्थनामय हृदय दे देवापा. खरंच आम्ही आज शिकलो की तूच हे करू शकतो देवापा. म्हणून पाऊल देखील एवढा महान सेवक होता तरी तुझ्याकडं अपेक्षेने पाहत आहे, कारण सगळ्या आध्यात्मिक फळाचा पण स्रोत तू आहेस. म्हणून देवापा आम्ही तुझ्याकडं पाहतो आमच्या वैयक्तिक जीवनासाठी. खरंच आम्हाला त्या ख्रिस्तकेंद्रित ज्ञानाने तुझं वचन हे किती मोठं आहे, किती मधुर आहे, त्याची देवापा त्याची सखोलता इतकी आहे की देवापा त्याची रुंदी लांबी उंची खोली देवापा तुझ्या प्रेमाची ह्या वचनामध्ये जी लिहिलेली देवापा त्याचा आम्ही मेजरमेंट देखील घेऊ शकत नाही. म्हणून देवापा खरंच ह्या ज्ञानाने, या ख्रिस्तकेंद्रित ज्ञानाने तू कोण आहेस, तू आमच्यासाठी काय केलेलं आहे, तुझी गौरवी आशा काय आहे, तुझ्या अपेक्षा काय आहेत देवापा, ह्या क्लिअरली आम्ही देवापा आमच्या वैयक्तिक जीवनासाठी अभ्यासावं आणि त्यातून आमची सेवा करावी. म्हणून आमच्यावर दया कर देवापा. उगच वरवरचं इकडून तिकडून वाचून देवापा लोकांना फास्ट फूड डाएटवर न ठेवता देवापा सखोल तुझ्या अन्नाकडं मटणाकडं घेऊन जावं. म्हणून तू आमच्यावर दया कर देवापा आणि आमच्या लोकांचं हृदय पण तू तयार कर की जेणेकरून अशा प्रकारचं शिक्षण स्वीकारण्याची इच्छा देवापा तू त्यांना देशील. आणि देवापा ह्या सखोलतेच्या गोष्टी एकदम प्रॅक्टिकल रीतीने देवापा त्यांना समजता येईल, तुझ्या आत्म्याच्या योगे तू त्यांना प्रॅक्टिकली शिकवतील की हे महान सिद्धांत देवापा त्यांच्या दररोजच्या जीवनामध्ये कसे लागू होतील देवापा हे तू त्यांना शिकव, आम्हाला शिकव, जेणेकरून देवापा ह्या ख्रिस्ती हे जे विश्वास आहे फक्त वरवरचं आहे असं लोकांनी म्हणावं नाही, तर खरं ह्यांचं जीवन बदलत आहे आणि खरोखर देवापा व्यावहारिक रीतीने ह्यांचं जीवन बदलत आहे. म्हणून आमची साक्ष अजून आणि अजून तेजवान व्हावी म्हणून तू आमच्यावर दया कर, आमच्या चर्चेसवर दया कर देवापा. आणि हे फळं आणि तुला आनंद देणारं जीवन देवापा आमच्यामधून दिसावे, आमच्या लोकांमधून दिसावे म्हणून तू आमच्यावर कृपा कर. तेवढंच नव्हे तर धीर आणि सहनशक्ती आणि उपकार स्तुती आणि भरून जाणारे देवापा आमच्या मंडळ्या, आमचे वैयक्तिक जीवन, आमचं कौटुंबिक जीवन देख देवापा. म्हणून ह्या सगळ्या गोष्टीतून देवापा कुठे शिक्षक जरी आले तरी देवापा आमची मंडळी, आमचे लोक, आम्ही वैयक्तिकरीतीने देवापा तुला रोज आजमावतोय, तुझ्या ज्ञानात सखोल जातोय. म्हणून देवापा बाकीच्या गोष्टी आम्हाला आपुलकीच्या देवापा वाटणारच नाही असं तू कर आणि ह्याद्वारे आमचा तू बचाव कर आणि देवापा आम्हाला तू सुखरूप ठेव. लहानशी विनंती येशू ख्रिस्त त्याच्या गोड जीवनात नावात मागतो म्हणून तू आहे. आम्ही